इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की कोटा एक्सलन्स सेंटर शेवगावमध्ये इयत्ता 11वी विज्ञान शाखेचे प्रवेश सुरू झालेले आहेत. यामध्ये नीट, JEE, MHT, CET ची तयारी करून घेतली जाते. दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी इयत्ता 11वीचे वर्ग सुरू होत आहेत. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 7796104111. धन्यवाद.